गानों के इस पार फिर से एक बार महक यहाँ पर आपके साथ है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर आज आपल्यासोबत आहेत पुण्याच्या वाइल्ड लाइफ अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे आनंद अडसूल सर। आज आपण त्यांच्यासोबत जराशा सायंटिफिक नॉलेज घेऊन आजची नागपंचमी सेलिब्रेट करतोय, त्यांच्याशीच बोलणं कंटिन्यू करूयात।
सापांचे काय फायदे म्हणजे फूड चेन मध्ये?
निसर्गाला उपयोग म्हणणार की शेतकऱ्यांचं, पहिले मी सांगू शकतो शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्यासाठी खूप महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी साप हे महत्वाचं आहे। आणि शेत उंदीर जर नुकसान करतो, हे जर तुम्ही पाहिलं प्रत्येकाच्या घरामध्ये उंदीर असतो, कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये इतकं नुकसान करतोच ना उंदीर, ह्याला आटोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न हा सापापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। अक्षरशः असं झालं काही काही वेळेस की सिटी मधले काही लोक असं जे शिकलेले वगैरे वर्ग आता त्यांना कळतो सापांचे फायदे, तर ते आम्हाला म्हणतात की सर रिलीज करायचं असेल तर आमच्या इथं फार्म हाऊस वगैरे तुम्ही आहे इकडे सोडा असं करा, स्वतः आम्हाला असं सुचवतात।
मग आतापर्यंत अजून असं एक काय आहे अंधश्रद्धा सापांच्या बाबतीतली, ती एक स्पेशल काय लोकांच्या मनातलं तुम्हाला एक क्लिअर करावी वाटेल आणि काय मेसेज द्यावा वाटेल आजच्या दिवशी?
पहिली गोष्ट, सापांबद्दल लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की साप मारला की तो डूक धरतो किंवा त्याला थोडीशी आपल्याकडून काही इजा, तर ते गोष्टी काढून टाकायला पाहिजेत पहिल्यांदा मनातून। आणि साप हा आपला शत्रू नसून तर तो मित्र आहे।
Yes.
आणि मारणं हे खूप सोपं आहे, पण एखाद्याचा जीव वाचवणं जे सुख मिळतं त्याच्यामध्ये तो वेगळाच आनंद आहे मॅडम। तर लोकांनी एकदा ते प्रयत्न केलं तर त्यांना ते एक मनाला शांती मिळते, ते खूप वेगळ्या प्रकारचे।
अगदी बरोबर, अगदी बरोबर। आजकाल म्हणजे माणसांना पण मित्र लवकर मिळत नाहीत, पण तुम्ही सापांचे मित्र आहात ज्यांची भाषा सुद्धा त्यांना बोलता येत नाही, त्यांना सांगता येत नाही, आणि अशांची तुम्ही काळजी करताय, तर ते तुमचं काम खूप ग्रेट आहे सर।
धन्यवाद,
थँक्यू सो मच सर। पुन्हा एकदा तुम्हाला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा।
तुम्हालाही व नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा।
थँक्यू सो मच सर, थँक्यू।
धन्यवाद।
बहुत सारे इन्फॉर्मेशन के साथ तैयार तो मैं हूँ, आप बस यहीं पर रुकिएगा, मैं लौट कर आती हूँ। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो।